यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतिर्ध्रुवानीतिर्मतिर्मम।
कृष्णाई अध्याय 18।
वेद संन्यास त्यागा मदला वासुदेव कति अर्जुनाना त्याग सोडणे कर्म फलाशा संन्यास विराम कर्माला कठिन कर्म संन्यास सर्वथा सागही तीन प्रकारांता कारणाईक त्रिगुणी क्रिया प्रसवी भिन्न तीन फळाना मुळात सक्रियेचा प्रत्येक असती कारणे पाच निश्चित अहंकार अधिष्ठान साधन दैव आणि क्रिया साक्षात सत्वरजत मानुसार घडता क्रिया निपजे फळ जसा फळांचा त्या प्रकार त्याच प्रकारे घडे त्याग कार्य कारण परंपरा ही चक्र फिरवी सतत नियती पुनर्जन्म मरण रहाती प्राणी सर्व म्हणून फिरती जसा गुण तो भाव तसाही भाव घडवी क्रिया ही तशी दैव क्रियेच्या परिणामी दैव तसे सद्गती दुर्गती कठिण करण्या माया प्रकृती म्हणून केले मी वर्ण निर्मिती गुणानुसार वरती प्राणी वर्ण कर्मा पूरी नियती वर्ण कर्म धर्म ठरवी हरेक जीवाची दैव निगती करी कृती पण फळ नाहाती हतबलताई प्रत्येकाची सोडून झुंजाई कुणी माझे वचन सदा करीन मी तव कल्याण सदा करीन मी तव कल्याण धर्मयज्ञ समाधी माया मोक्ष तत्वज्ञान साधे सोपे या सर्वाहून माझ्या ठाई भक्ती समर्पण सुलभ आपुले हे संभाषण करील याचे जो अध्ययन प्रिय मला तो तुझ्या सम तोही सुयाचे हरि संकीर्तन तुला कळावे तव कर्तव्य नडळ मळता तू घ्यावा निर्णय सांगितले उलगडून म्हणून गुढातले गुढ हे ज्ञान असेल सर संशय निमाला करवाटे जे योग्य अर्जुना उनितरो महर्षित कौन्तेय वदे धन्य मी जय। सनातन मोह विमुक्त संशय त्यक्त भाग्यवंत मी तुझा भक्त तृप्त पिऊन तव ज्ञानामृत झुंजाया श्रीधरा मी सिद्ध झुंजाया श्रीधरा मी सिद्ध असा संवाद रो महर्षक व्यास कृपेने ऐकी संजय संग्रामाचे करण्या वर्णन धृतराष्ट्र सारथी बनून धर्म कर्म योगाचे योगेश्वराच्या मुखे प्रत्यक्ष ऐकून धन्य धन्य संजय रहस्य हे जग उद्धारक म्हणे मग तो मज विश्वास नजीक पापाचा खचित विनाश जेथ धनंजय ऋषिकेश विजय तेथ निश्चित यश जेथ धनंजय ऋषिकेश विजय तेथ निश्चित यश